आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड. लवकरच सुरू होणार नोंदणी प्रक्रिया. आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या हिंदी दिनानिमित्त ठिकठिकाणी हिंदी भाषा पंधरवड्याचं आयोजन. कृषीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्ष वाट पाहण्यापासून मागणीनुसार तात्काळ कृषीपंप अशी राज्याची वाटचाल मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेमुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या वेबसाईटचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि पोस्टरचं प्रकाशनही त्यांनी यावेळी केलं. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं राहुल गांधी यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. सामाजिकदृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले. दरम्यान राहुल गांधींविषयी भाजपच्या आमदारांनी केलेल्या कथित हिंसक वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असं सांगत काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आज व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं. वर्ष 2019 काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणारे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आज पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेत पक्ष प्रवेश केला. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी निधी न मिळाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. आज गोंदियामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर होतात. याला आळा घालण्याचे आणि विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वारंवार अंमलबजावणी आणि पाळत ठेवण्याची मोहीम राबवावी अशा सूचनाही प्राधिकरणानं दिल्या. तसंच याला आळा घालण्यासाठी फिरती पथकं तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. महायुती सरकारनं आनंदाचा शिधा या योजनेमध्ये काही मर्जीच्या कंत्राटदारांना कंत्राटलं देऊन अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य आणि खाद्यसामग्री लाडक्या बहिणींना देण्याचा घाट घालून आनंदाचा शिधा नव्हे तर आनंदाचा मलिदा लाटण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. गौरी गणपती आणि इतर उत्सवानंतर हा निकृष्ट दर्जाचा आनंदाचा शिधा देण्याचं काय प्रयोजन आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होतं त्या कंपनीनं रवा साखर तसंच तेलामध्ये भेसळ केल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत खाद्य सामग्री दाखवून केला. मध्य आणि दक्षिण भारतातील प्रमुख संपर्कासाठी वंदे भारत एक्सप्रेस सेवा 15 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. ही अत्याधुनिक रेल्वेगाडी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावेल. नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 5 प्रमुख स्थानकांवर थांबेल. त्यात चंद्रपूर जिल्हा समाविष्ट असून चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकावरून प्रवाशांना विशेष सुविधा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीमार्फत नागपूर ते सिकंदराबादसह भूज ते अहमदाबाद कोल्हापूर पुणे आग्रा कॅन्ट बनारस रायपूर विशाखापट्टणम आणि पुणे हुबळी या गाड्यांनाही हिरवी झेंडी दाखवतील. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा उपस्थित राहतील. मंगळवार वगळता उर्वरित 6 दिवस नागपूर सिकंदराबाद वंदे भारत गाडी चालवण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. 10 लाख रुपयांच्या सशर्त जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय. दरम्यान केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून देशात लोकशाहीचा पाया भक्कम असल्याची बाब स्पष्ट झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना एका आठवड्यात सुरु होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाईटवर अर्ज भरणं आवश्यक आहे. पोर्टलवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध असून 70 वर्षांवरच्या नागरिकांसाठी विशिष्ट लिंक उपलब्ध आहे. खासगी विमाधारक आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळानं याच आठवड्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळकतीच्या कोणत्याही सीमेशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या या योजनेला मंजुरी दिली आहे. विजांच्या दुर्घटनांमुळे शेतकरी आणि पशुधनाचे मृत्यू टाळण्यासाठी व्यापक जनजागृती होणं आवश्यक आहे. विजांच्या दुर्घटनांपासून बचाव होण्यासाठी मेघदूत, दामिनी लाईटनिंग, अलर्ट, मौसम आणि सचेत यासारख्या मोबाईल एपचा आणि अधिकृत संकेतस्थळांच्या वापराबाबत शेतकरी बांधवांना माहिती करून द्यावी अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथल्या कार्यशाळेत दिल्या. मोबाईलद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांच्या दारी या विषयाची कार्यशाळा मोर्शीच्या लाहोटी विज्ञान महाविद्यालयात नुकतीच पार पडली. मोर्शी परिसरातील शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोताळा तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा अटल भूजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भूजल ग्राम समृद्ध स्पर्धेत बक्षीस मिळालंय. काल नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बक्षीस स्वीकारलं. जटपुरा गेट हे चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वार 16व्या शतकातील गोंड राजवंशाच्या काळाची साक्ष देतं. या जटपुरा गेटची हुबेहूब कलाकृती युवा चित्रकार अंकिता नवघरे या तरुणीनं गणपती देखाव्यात साकारली आहे. स्क्रू पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, रेझिन आर्ट सारख्या कामात अंकिताचा हातखंड आहे. तिच्या या कलेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेनं घेतली आहे. जटपुरा दरवाजा गोंड राजवटीत संरक्षणात्मक संरचना म्हणून उभारला गेला होता. जटपुरा गेटचा वापर जिल्ह्याच्या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे केला जातो. लेखक धनंजय सोईंदाजी लिखित ह्युमनायझिंग पॉवर आंबेडकर्स ह्युमॅनिस्ट अप्रोच टू पॉवर अँड पॉलिटिक्स या पुस्तकाचं विमोचन आणि आंबेडकरांचा सत्ता आणि राजकारणाप्रती मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर चर्चा नागपूरच्या कामठी रोड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं रविवारी 15 सप्टेंबर रोजी आयोजण्यात आली आहे. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक विवेक कुमार आणि अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन क्यून चर्चेत सहभागी होतील. दक्षिण आशियाई ज्युनियर एथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारतानं 9 सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिनं 49.91 मीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याच स्पर्धेत अमानत कंबोज हिनं 48.38 मीटर अंतरावर थाळीफेक करीत रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नीरू पहतक हिनं 54.50 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक तर 54.82 सेकंदांसह सँड्रा मोल साबू हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत नयन सरडे यानं 14.14 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदकाची कमाई केली. उद्या 14 सप्टेंबर भारतासह जगभरात हा दिन हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हिंदी भाषेच्या प्रचलन आणि प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी भाषा पंधरवड्याचं देखील आयोजन ठिकठिकाणी केलं जातं. शासकीय आणि केंद्रीय आस्थापनांमध्ये हिंदी भाषेतून कामकाजाला प्रोत्साहन दिलं जातं. यानिमित्त हिंदी भाषेतून निबंध, वक्तृत्व, टंकलेखन आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. संपूर्ण भारताला जोडणारी, एकता टिकवणारी आणि इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून हिंदी भाषेचा वापर आणि प्रसार वाढावा हा या दिनाचा उद्देश आहे. आकाशवाणीच्या हिंदी बातमीपत्रांनी देशभरात हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात महत्वपूर्ण योगदान दिलंय. नागपूर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी दुपारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. हवामान विभागानं येत्या काही तासात भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. गेले 4 ते 5 दिवस गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक नागरिकांच्या घरं आणि शेतीचं नुकसान झालंय. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज भामरागडला भेट देऊन पाहणी केली. आत्राम यांनी आपद्ग्रस्त नागरिकांशी चर्चा करून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना भरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आत्राम यांनी यावेळी दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सौर कृषीपंपांच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड. लवकरच सुरु होणार नोंदणी प्रक्रिया. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.